अध्याय दहावा श्लोक चौदावा सर्वं एतद्द्रुतं मन्ये यन्मां वदसि केशव नहि ते भगवन् व्यक्ति विदुर्देवा न दानवाः। ते आता वाक्य सूर्य कर तुझे फाकले आणि ऋषी मार्ग होते जे कथिले तया अघवेयांचेची सुटले अनोळखपण। जी ज्ञानाचे बीज तयांचे बोल माझी हृदय भूमिके पडिले सखोल वरी ये कृपेची दहाली बोल म्हणनी संवाद फळेशी उठले। अहो नारदादिका संता त्यांची या उक्तिरूप सरिता मी महोदधी गाहलो अनंता संवाद सुखाचा। प्रभु आघवेनी येणे जन्मे जिये पुण्य केली मिया उत्तमे तयांची न ठाकतींची अंगी कामे सद्गुरु तुवा। एरवी वडील वडिलांचे नि मुखे मी सदा तूते कानी ऐके परी कृपान कीजेची तुवा एके तव नेणवेची काही। म्हणवली भाग्य गई सानुकूळ जालिया केले उद्यम सदा सफळ तैसे श्रुताधीत सकळ गुरुकृपा साच। जी बनकरू झाडे चिंती जीवे साठी पाडूनी जन्मे काढी आटी परी फळेसी तैची भेटी जई वसंतु पावे। अहो विषमा जई वोहट पडे तई मधुर ते मधुर आवडे पै रसायन तई गोडे जई आरोग्य देही। का इंद्रिय वाचा प्राण या जालियांचे तैची सार्थकपण जे चैतन्य होऊन आपण संचरे माझी। तैसे शब्दजात आलोडिले अथवा योगाधिक जे अभ्यासिले ते तैची म्हणोये आपुले जय सानुकूल श्री गुरु। ऐसिये जालिये प्रतीती चैन माझे अर्जुन निश्चयाची नाचतसु भोजे देवीची म्हणे देवा तुझे वाक्य मज मानले। तरी साचची हे कैवल्यपती मज त्रिशुद्धी आली प्रतीती जे तू देव दानवांची मती जोगान हसी। तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा जो आपुलिया जाणे जाणीवा तो कहीची नोहे हे मदभावा भरवसेनी आले।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थांनी मुख्य देवाचा निश्चय काय हा मी कथन करून सांगितला। असं ग्रंथारंभ लक्षणामध्ये सांगितलं आणि दासबोधामध्ये ठिकठिकाणी मुख्य देवाची जी संकल्पना आलेली आहे त्याबद्दल आपण पाहायला सुरुवात केली। समर्थांनी पंचभूत ही मुख्य देव नाहीत असं सांगितलं। पंचभूत आणि अष्टधा प्रकृती यांना निर्माण करणारा जो आहे तो मुख्य देव, तो निर्गुण निराकार आहे असं समर्थ म्हणाले. समर्थांनी देवाच्या या सांप्रत सर्व ठिकाणी असणाऱ्या संकल्पना आणि वस्तुस्थिती याच्यावर कोरडे देखील ओढले. अष्टधा प्रकृतीची शरीर निर्माण झाली, त्या शरीरामध्ये अर्थातच मन, बुद्धी आणि अहंकार पंचमहाभूतांबरोबर असल्यामुळं आपल्या आपल्या कल्पनेप्रमाणे अथवा प्रत्येकाची बुद्धी जशी चालेल तशी त्यांनी देवाची संकल्पना मांडली. अष्टधा प्रकृतीची शरीरे निर्माण झाली लहान थोरे, पुढे आपुलाल्या प्रकारे वर्तो लागती, ते आपल्या आपल्या इच्छेने आपल्या आपल्या प्रकाराने वर्तन करायला सुरुवात करतात. त्याच्यातून अनेक प्रकारची मतं निर्माण झाली, नाना मते निर्माण झाली, नाना पाषांडे वाढली. देव आहे असं म्हणणारे निर्माण झाले, देव नाही असं म्हणणारे निर्माण झाले. देवाचा आमच्या जीवनामध्ये काही संबंध नाही. पौरुष प्रयत्नाने आम्ही आमचं जीवन घडवतो. जो देवावर विसंबला, देव करतो असं म्हणाला, त्याचा कार्यभाग बुडाला असं म्हणणारे निघाले, तर सर्व काही देवाच्या कृपेने होतं, देवाच्या इच्छेने सृष्टी चालते असं म्हणणारे निघाले. अनेक प्रकारची मतं निर्माण झाली. नाना पाषांडे वाढली आणि श्रद्धा जोपर्यंत आहे एखाद्याची, तोपर्यंत एखादा कोणत्याही अशा गोष्टीवर विश्वास ठेवतो. जर श्रद्धा उडाली आणि नास्तिकता निर्माण झाली की दुसरं मत खरं वाटायला लागतं. देवाला रिटायर करायला पाहिजे असं म्हणणारे, देव नाही असं त्यांना का सुचलं ते सांगताना असं म्हणतात एका मुलाखतीमध्ये डॉक्टर श्रीराम लागू, की लक्ष्मी रोडवर असलेल्या एका नगरकर तालीम चौकात एक विठ्ठलाचं मंदिर आहे, तिथे एक पेरूवाला पेरू विकत उभा होता. तो भगवत भक्त होता, वारकरी होता, आणि येऊन एका गाडीनी त्याच्या टोपली सकट त्याला धडक मारली. तो एवढा रोज पूजा करायचा आत असलेला देव त्याच्याबद्दल काही करू शकला नाही, देव नसला पाहिजे असं त्यांना वाटलं. कोण दयानंद सरस्वती आर्य समाज निर्माण ज्यांनी केला, तर त्यांनी देव नाही असं पाषांड त्यांच्या मनामध्ये निर्माण झालं कशा करता, तर 24 तास दिवा ठेवायचा देवघरामध्ये आणि पूर्वीची घरं पडवी ओसरी माझघर, माझघराच्या बाजूला देवघर देवखोली स्वयंपाकघर, आणि एकदा रात्री जाग आली देवाच्या तिथला दिवा विझलेला होता. त्यांनी धडपडत जाऊन पाहिलं तिथं सगळीकडे अंधार त्या काळात, तर उंदरांनी देव इकडे तिकडे इतस्तत उडवलेले होते. उंदीर तेल खाण्यासाठी आलेला होता, दिवा विझला इकडे तिकडे देव पसरले, त्यांना असं वाटलं स्वतःचं संरक्षण करू शकत नाही, पाषांड निर्माण झाला. असा देव नसला पाहिजे, असा देव असणार नाही असं त्यांना. आणि एक संप्रदाय निर्माण झाला, नाना मते निर्माण झाली, नाना पाषांडे वाढली, नाना प्रकारांची उठली नाना बंडे, आणि अनेक प्रकारची मतं निर्माण झाली, त्याच्यावरून कलह व्हायला सुरुवात झाली, चळवळी निर्माण झाल्या, आपलं मत प्रतिपादन करण्यासाठी म्हणून आग्रहानी प्रसार प्रचार सुरू झाला. देव झाले उदंड, देवांचे मांडले भंड, भूत देवतांचे थोतांड एकची झाले असं समर्थ म्हणतात. खूप देव झाले, किती धर्म निर्माण झाले बघा पृथ्वी तलावर. एक खरं आहे, परमार्थ किंवा अध्यात्मशास्त्र आणि धर्म हे एकमेकांपासून प्रथम म्हणजे वेगळं काढलं पाहिजे. शांती समाधान देणारं असं अध्यात्मशास्त्र हे धर्मापासून जरा वेगळं काढलं पाहिजे. आणि मग जर धर्माकडे पाहिलं तर धर्माच्या या संकल्पना किती निर्माण झाल्या, त्या काही प्रमाणात शांती समाधानच देतात. देवाच्या किंवा धर्माच्या सगळ्या संकल्पना ज्या निर्माण झाल्या त्या त्या मानवतेकरता, मैत्रभावाकरता, दया क्षमा शांती करुणा हे शिकवण्याकरता, मनुष्याच्या एकूण आंतरिक सुख शांती करता धर्माच्या कल्पना मदत करायला लागल्या. पण त्यांचं एकमेकांशी पटेनासं झालं, त्यांचं एकमेकांमध्ये भांडण सुरू झालं. भूत देवतांचे थोतांड एकची झाले, मुख्य देवतो कळेना काशाचं काहीस मिळेना. मुख्य देव हा त्याच्यात लपूनच राहिला, तो समजेनासा झाला, कशाचा काही मेळ नाही अशा प्रकारचं तत्वज्ञान सुरू झालं. एकाच एक वळेना अनावर, आणि आपल्या धर्माचा फार मोठ्या प्रमाणावर तोच खरा असं धरून मी अशी एक गोष्ट वाचली की दोन धर्मगुरु कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट हे दोन धर्मगुरु आणि दोघांनी खूप चांगलं काम केलेलं, प्रतिष्ठित मोठे समाजामध्ये असणारे, एकदा एकत्र आले आणि त्यांची एकमेकांमध्ये थोडी बहुत चर्चा झाली. तर प्रोटेस्टंट जो धर्मगुरु होता, ख्रिश्चनांमधले दोन भाग, ते कॅथोलिक जो धर्मगुरु होता त्याला असं म्हणाले की जे आपल्या चर्चेवरून मला असं समजलं की जे ख्राईस्टनी सांगितलेलं आहे तेच फक्त एका तर्काने मी सांगतो आणि एका तर्काने तुम्ही सांगता, आपलं सांगणं एक आहे असं मला वाटतं. तर कॅथोलिक धर्मगुरु त्यांना असं म्हणाला, ते पादरी त्यांना असं म्हणाले की येशूनी जे सांगितलेलं आहे ते तुमच्या पद्धतीने तुम्हाला योग्य वाटतं तसं तुम्ही सांगता, पण येशूंना जसं सांगायचं आहे तसं आम्ही सांगतो, आपण एक सांगतो असं धरू नका. जी जी येशूंची इच्छा होती तसं आम्ही सांगतो, आणि आम्ही सांगतो तसंच तुम्ही सांगता जरा वेगळ्या पद्धतीने असं तुम्हाला वाटतं, तसं नाहीये. शास्त्रांचा बाजार झाला, देवांचा गलबला झाला, त्या देवांच्या गलबल्यातूनच आपलं परंपरावादी संस्कारक्षम मन. तुम्ही हिंदू असाल तर मग शंकर, शिवशंकर, विष्णू, ब्रह्मा, दुर्गा देवी, लक्ष्मी यांच्या यांच्या देखील सामर्थ्याच्या विशिष्ट कल्पना, लक्ष्मीची एक विशिष्ट कल्पना, विष्णूंची एक विशिष्ट कल्पना, आणि त्या कल्पनेमध्ये धर्म शांती देतो जरूर, श्रद्धा शांती देते जरूर, पण मुख्य देव चुकला जातो असं समर्थ सांगतायत. माझा एक बोहरी मित्र होता, माझ्या वर्गात होता, तर विशिष्ट दिवशी गुरुपुष्य असेल तर सोनं खरेदी करतो. आम्ही असं काही करत नाही, त्यांची व्यवस्थित भरभराट होती. त्याला असं सांगायचं होतं की ही तुमची कल्पना आहे. अशा प्रकारे शास्त्र आणि त्या शास्त्रांवर विश्वास ठेवणारे सर्वजण शास्त्रांचा बाजार भरला, देवांचा गलबला झाला, लोक कामनेच्या व्रताला झोंबून पडतील. मागच्या वेळेला हे सगळं झालेलं आहे. समर्थ असं म्हणाले की एक नाना प्रतिमा, मग देव कसे? तर एक देव म्हणजे नाना प्रकारच्या प्रतिमा, हे देव. दुसरा अवतार महिमा, तिसरा तो अंतरात्मा, चौथा निर्विकारी, असे चार देव समर्थांनी सांगितले. प्रतिमा देव याचा अर्थ तांब्याचा देव, पितळ्याचा देव, सोन्याचा देव, चांदीचा देव, पाषाणाचा देव, पंचधातूंचा देव, अथवा चितारलेलं चित्र. त्या विशिष्ट चित्राच्या ठिकाणी अथवा मूर्तीच्या ठिकाणी पूजनीय भाव, पूज्य भाव ठेवून नमस्कार करणं, त्याची पूजा करणं, त्याला गंध अक्षदा वाहणं. समर्थ म्हणतात मृत्तिका धातू पाषाणादिक ऐकिया प्रतिमा अनेक. अशा प्रकारच्या खूप प्रतिमा असतात. त्या अमुक अमुक ठिकाणी गेलं की देव किती सुंदर पहुडलेले आहेत, समाधान वाटतं, आणि खरंच समाधान वाटतं. प्रतिमा देव हा चेष्टेचा विषय असू शकत नाही. श्रद्धाळू मनाला समाधान वाटतं आणि त्याला शांती देखील वाटते. समर्थ म्हणतात पाहता नर्मदा गंडका तीरी, देव पाहता कोटीवरी, तयांची संख्या कोण करी असंख्यात बोटे. तिथून एक दगड आपण घरी घेऊन येतो, शाळीग्राम म्हणून आपल्या देव्हाऱ्यात ठेवतो. तो शाळीग्राम हा विष्णू आहे अशी आपली भावना असते, आणि ती भावना महत्वाची असते. नीट पाहू गेलो तर गोटा असतो असं समर्थ म्हणतात. बहुतेक लोकांचा दंडक प्रतिमा देवी, आणि बहुतेक लोकांना प्रतिमा आणि त्या प्रतिमेचं पूजन करायला आवडतं. त्यांचा दंडकच प्रतिमेचं पूजन करणं हा असतो. नाना देवांचे अवतार चरित्रे ऐकती एक नर, जप ध्यान निरंतर करीती पूजा. दुसरा अवतार महिमा. एक जे आहेत ते देव आणि त्या देवांच्या प्रतिमा अथवा खुणा, जसं शिवलिंग असावं किंवा विष्णू असावेत, हे विष्णू जन्माला आले अशी कोणतीही आख्यायिका नाही. ब्रह्मदेव जन्माला आले अशी कोणतीही आख्यायिका नाही, गोष्ट नाही. महेश जन्माला आले अशी कोणती आख्याय, पण विष्णूंचे अवतार मात्र जन्माला आले अशा कथा आहेत आणि त्या खऱ्या आहेत. असे काही मोठे मोठे लोक होऊन गेले जे आत असणाऱ्या परमात्म्याला निर्गुणाला जाणत होते आणि त्यांचं चरित्र देवासमान होत. ते रामकृष्णादी अवतारच होऊन गेले. ते अतिशय पवित्र, त्यांचं जीवन, त्यांचे गुण, त्यांचं वर्तन, त्यांचं चरित्र, त्यांचं चारित्र्य, त्यांनी समाजाला घालून दिलेली शिकवण, सगळीकडे न्याय प्रस्थापित व्हावा म्हणून त्यांनी केलेलं वर्तन, सृष्टीचं धारण करणारे विष्णू, त्यांचे जणू अवतार विष्णूच रामचंद्रांच्या रूपाने जन्माला आले, अशी आमची श्रद्धा आहे आणि ती खरी आहे. आमच्या परीने खरी आहे, आमच्या करता खरी आहे. म्हणून रामचंद्रांचा जप, श्रीकृष्णांचा जप, असे जे अवतार होऊन गेले त्यांचा जप, ध्यान, पूजा, समर्थ असं म्हणतात. नाना देवांचे अवतार चरित्रे ऐकती एक नर, जप ध्यान निरंतर करीती पूजा. एक सकळांचा अंतरात्मा, विश्वी वर्ते जो विश्वात्मा, द्रष्टा साक्षी ज्ञानात्मा मानिती एक. पाच मिनिटं थांबू आणि बघू. श्रद्धा उडवण्यासाठी समर्थांनी हे काही सांगितलेलं नाही, हे लक्षात ठेव. एक सकळांचा अंतरात्मा, विश्वी वर्ते जो विश्वात्मा, द्रष्टा साक्षी ज्ञानात्मा मानिती एक. एक एक कोणी प्रतिमांना देव मानतात, एक कोणी अवतारांना देव मानतात, तर एक कोणी हे प्रतिमा देव आणि अवतार यांना न मानता, किंवा अजून एका देवाला मानतात न मानता म्हणण्याच्या ऐवजी, एक सकळांचा अंतरात्मा, विश्वी वर्ते जो विश्वात्मा, द्रष्टा साक्षी ज्ञानात्मा मानिती एक. सर्वांचा जो अंतरात्मा आहे आणि आपल्याही अंतरयामी आहे, तर तो देव आहे म्हणून ते त्या देवाला मानतात. हा जो अंतरात्मा आहे, हा अंतरात्मा पंचभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार, ही जी अष्टधा प्रकृती आहे, त्या अष्टधा प्रकृतीतली त्यातल्या त्यात चेतन प्रकृती म्हणजे मन, बुद्धी आणि अहंकार. या मन बुद्धी अहंकाराला जो चाळवणारा आहे, चालवणारा आहे, प्रेरक आहे, तो म्हणजे अंतरात्मा, मूळ जाणीव स्वरूप. मनाचाही द्रष्टा राहू शकणारा, साक्षी राहू शकणारा, जो ज्ञानाशी तन्मय पावतो अशी भावना असते तो. या अंतरात्म्याला देव मानणारे कित्येक आहेत असं समर्थ म्हणतात. आणि आपल्या आपल्या उपासनेप्रमाणे, आहार विहाराप्रमाणे साधक जेव्हा शुद्धता प्राप्त करतो, तेव्हा अंतरात्मा देखील शुद्ध होत जातो. मनाची शुद्धी होते, अंतकरण शुद्धी होते, चित्त शुद्धी होते, बुद्धीचे निश्चय शुद्ध होतात, अग्र होतात, सूक्ष्म होतात, आणि जो अहंकार असतो तो अहंकार देखील देह मी ही भावना सोडून परमात्म सुखाशी तादात्म्य पावण्याचा प्रयत्न करत असतो। आपण ज्ञानी किंवा तोच मी आहे असा भाव त्याच्या ठिकाणी निर्माण व्हायला सुरुवात होते। तो सुख द्यायला, सुख मिळवायला सुरुवात करतो, आतलं सुख मिळवायला सुरुवात करतो आणि त्या देवालाच तो मानतो असं समर्थ म्हणतात। आणि मग अजून एक असतो, एक ते निर्मळ निश्चळ कदापि नव्हे ती चंचळ, हा अंतरात्मा देव असं मानणारा जो असतो। अजून एक वर्ग असा आहे की हा अंतरात्मा देखील कौल देत असतो, भलबुरं सांगत असतो, भले शाबास म्हणत असतो एखादी गोष्ट केली की चुकतोय असं सांगत असतो, आतून जसा आवाज यावा तसं तो काम करत असतो आणि त्याच्यावर मोठी श्रद्धा असते। हा अंतरात्मा तुमच्या क्रियांचा द्रष्टा साक्षी म्हणून काम करतो। आपण ज्ञानी आहोत अशी देखील भावना धरतो, पण याच्याही पुढे जाऊन जो साक्षी अंतरात्मा अथवा द्रष्टा अंतरात्मा म्हणून काम करत होता त्या द्रष्ट्याला आपण निश्चळ निर्विकारी आहोत, स्वरूपच आहोत असा बोध किंवा भाव निर्माण होतो। तो त्या स्वरूपाशी वारंवार क्षण क्षण एकरूपता पावायला सुरुवात करतो। अंतरात्म्याला चळण आहे, स्वरूपाला चळण नाही। आकाररहित, अक्षर, अव्यय, अविनाशी असे आपण आहोत अशा भूमिकेमध्ये हा अंतरात्मा जातो तेव्हा त्याचं द्रष्टुत्व सुटतं, तेव्हा त्याचं साक्षीत्व बाजूला होतं आणि तो परमात्मा भावाशी समरसता साधतो। एक ते निर्मळ निश्चळ अंतरात्मा चंचल आहे, मन काम करतं, बुद्धी काम करते, चित्त काम करतं, या ठिकाणी चित्ताचं अचित्तच होतं, चित्तरहितता होते, मनरहितता होते, विकाररहितता होते, इंद्रियांची आठवणी नाहीशी होते। अंतरात्मा आतून सत्कर्म करायला सांगतो, हा निश्चळात्मा काहीच करत नाही, काहीच करवत नाही। एक ते निर्मळ निश्चळ कदापि नव्हे ती चंचळ, अनन्य भावे केवळ वस्तूच ते, त्याला स्वरूप बोध होतो। आपण वस्तुरूप आहोत अथवा परमात्म स्वरूप आहोत असं त्याला समजतं। हा तो निर्विकारी चौथा देव, याला समर्थ मुख्य देव असं म्हणतात। ऐसे हे चत्वार देव सृष्टीमधील स्वभाव, म्हणून तुम्ही कधी शब्द ऐकले असतील अंतरात्म्याबद्दल की माझा अंतरात्मा मला असं सांगतोय। तुमची आतली प्रेरणा तुम्हाला एखादी गोष्ट करायला सांगते, तुम्ही ती करता, तुम्ही त्याच्याही खाली पलीकडे गेलात तर निर्विकार निश्चळ असं त्या ठिकाणाहून तुम्हाला काहीच आदेश येत नाही। विनोबा आणि महात्माजी यांच्यातला एक संवाद प्रसिद्ध आहे। महात्माजींना अंतरात्म्याचा आवाज ऐकू यायचा। एकदा विनोबांना महात्माजींनी विचारलं, खरं म्हणजे अशा अनुभवानंतर देखील कुतूहल असतं, जर आवाज ऐकूच येत होता तर दुसऱ्याला त्याच्याबद्दल शहानिशा करण्याचे कारणच नव्हतं। पण गांधीजींसारखी व्यक्ती कोणापाशी बोलणार, मन तरी कोणापाशी मोकळं करणार? म्हणून त्यांनी विनोबाजींना विचारलं की मला हा अंतरात्म्याचा आवाज ऐकू येतो हे काय आहे असं विनोबाजींना विचारलं. तेव्हा विनोबाजी म्हणाले की काय होतं काय नेमकं, तर महात्माजी असं म्हणाले की आतून स्पष्ट आवाज येतो, तू काय करायला पाहिजेस ते आणि त्याला अनुसरून मी करतो. याला अंतरस्फूर्ती असं देखील म्हणतात. पण महात्माजींना तर आवाजच ऐकू येत असे आणि त्यांचे कित्येक निर्णय हे असे अंतरात्म्याच्या आवाजाने घेतले असं ते म्हणतात. विनोबा त्यांना असं म्हणतात की काय होतं तर आतूनच कोणीतरी माझ्याशी बोलतं, सांगतं की तू असा निर्णय घे असं कर, हे काय आहे? तर विनोबा त्यांना असं म्हणतात की आपल्याला काय वाटतं हे काय आहे? तेव्हा महात्माजी म्हणतात की तो आत्म्याचा आवाज आहे असं मला वाटतं. विनोबाजी असं म्हणतात की आत्म्याला आवाज नाही, आत्मा काहीही करत नाही आणि काहीही करवत नाही असं शास्त्र सांगतं. आत्मा कशाचाही प्रेरक नाही, तो निस्संग आहे, इंद्रिय मन बुद्धीपासून अगदी वेगळा आहे आणि तो स्वतः सुखरूप शांत स्वरूप आहे. अर्थातच विनोबाजींनी महात्माजींचं हे म्हणणं अमान्य केलं की हा आत्म्याचा आवाज नाही. मग थोडीशी गडबड उडाली. महात्माजी म्हणाले मग हे काय असेल असं तुम्हाला वाटतं? ते म्हणाले हा तुमच्या शुद्ध मनाचा जास्तीत जास्त आवाज असेल. महात्माजींना ते अर्धवट पटलं, अर्धवट पटलं नाही. ते म्हणाले पण मला तर ऐकू येतो आणि मला असं वाटतं हा आत्म्याचाच आवाज आहे. तेव्हा विनोबाजी म्हणाले जर तुम्हाला ऐकू येतो तर मग इतरांनाही ऐकू यायला पाहिजे, मला ऐकू येण्यासाठी मी काय करायला पाहिजे? तर महात्माजी म्हणाले उपवास करायला पाहिजे. किती दिवस उपवास करायला पाहिजे? बुद्धिवादी व्यक्ती समोर खूप प्रश्न उत्तर आणि जर नेमका तर्काने व्यक्ती बोलत असेल तर बोलणं इतकं सोपं जात नाही. महात्माजी म्हणाले की मला 7 दिवस उपवासाने फायदा होतो. ते म्हणाले मी 7 दिवस उपवास केल्यावर मला ऐकू येईल का? कदाचित 21 दिवस करायला लागेल. पण हे संभाषण इथंच थांबलं. आपल्याला या संभाषणावरून कळेल की भास मना मनाचा पण शुद्ध मनाचाही एक खेळ असतो. एक प्रेरणा ही गोष्ट असते, अंतरस्फूर्ती ही गोष्ट असते आणि तुमच्या शुद्ध मनबुद्धीतून ती बाहेरही पडत असते. त्याच्यातून आलेले निर्णय कधी कधी फार उत्तम देखील असतात. पण सगळे निर्णय असे अंतप्रेरणेला धरून, अंतरात्म्याला धरून करावेत असं विनोबा मानत नसत. याचं कारण एखादा निर्णय तुम्ही घेतला अंतप्रेरणेला धरून तर बरेच निर्णय बरोबर आले म्हणून एखादा चुकी होऊ शकतो. सारासार विचाराला पटेल असे निर्णय घ्यावेत असं विनोबाजी म्हणत असत. त्यांचा सारासार विचार ज्या ठिकाणी निर्णय देत असेल तो आत्म्याचा निर्णय नसेलच, तो अंतरात्म्याचाच निर्णय असेल गांधीजींसारखा, पण तो बुद्धीच्या अंगाने बाहेर पडलेला असेल. ऐसे हे चत्वार देव सृष्टीमधील स्वभाव या वेगळा अंतर्भाव कोठेच नाही. अवघे एकची मानिती ते साक्ष देव जाणती, परंतु अष्टधा प्रकृती ओळखली पाहिजे. प्रतिमा पूजन करणाऱ्याला देखील अंतत परमार्थ असेल तर मुख्य निर्गुण निराकाराचीच पूजा करायची असते पण तशी करता येत नाही आणि त्याला पूजा केल्याखेरीज समाधान मिळत नाही असं असल्यामुळे तो प्रतिमेचं पूजन करत असतो. अवतार देव मानणाऱ्याला देखील सगुण डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे अशी त्याची भावना असते आणि त्याच्या चरित्राला अनुसरावं, गुणाला अनुसरावं, वर्तनाला अनुसरावं, विचारांना अनुसरावं, त्याच्यामध्ये आपलं हित आहे असं त्याला वाटतं, तो देखील या सगुण अवतारांकडे देखील ते मूळ परमात्म्यापासून आलेले आहेत असंच पाहत असतो. आणि अंतरात्मा देव असं मानणारा देखील द्रष्टा देखील जाऊन तिथं स्वरूप सुखच असावं असंच मानत असतो. ते जमवण्याच्या खटपटीमध्ये तो असतो. त्याच्यामध्ये जर अडचण काही येत असेल, अडवं कोणी येत असेल, तर अष्टधा प्रकृती, प्रकृती मधील देव तो प्रकृतीचा स्वभाव, भावातीत महानुभाव विवेके जाणावा असं म्हणून एक अतिशय महत्वाची गोष्ट ते सांगतात. जो चंचळास जो निर्मळास ध्याईल तो निर्मळची होईल. म्हणून मुळातच ध्यान करत असताना तुमच्या पुढे ऑप्शन्स भरपूर आहेत. तुम्ही प्रतिमेचं ध्यान करू शकता, तुम्ही अवतारांचं देखील ध्यान करू शकता, श्रीरामांच्या मूर्तीवर त्राटक करू शकता, किंवा अंतर्यामी श्रीरामांची मूर्ती आहे असंही ध्यान करू शकता. तुम्ही बाकीचे सगळे विचार जावेत आणि फक्त द्रष्टा राहावा, त्या द्रष्ट्याला शून्य अनुभवाला यावं इथपर्यंत ध्यान करू शकता. आपल्याला द्रष्टुत्व जमावं या बोधाने आणि तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊनही ध्यान करू शकता की जो द्रष्टा आहे तो द्रष्टा पाहणारा आणि दृश्य शून्य अशा परिस्थितीत द्रष्ट्याचं द्रष्टुत्व गळून पडलं पाहिजे आणि आपण निर्गुणाशी स्वरूपाशी तदाकार झालं पाहिजे या भावनेनेही ध्यान करू शकता. ते म्हणतात जो निर्मळास ध्याईल तो निर्मळची होईल, जो जयास भजेल तो तद्रूप जाणावा, अरे जो चंचळाशी ध्याईल तो सहजची चळेल, त्याला निश्चळाचा बोध होणार नाही, जो निश्चळाशी भजेल तो निश्चळची. प्रकृती सारीखे चालावे परी अंतरी शाश्वत ओळखावे, एवढी अष्टधा प्रकृती बाजूला सारण्याची गोष्ट जरी सांगितली तरी देखील तुमचं चालणं बोलणं हे तुमच्या प्रकृतीमधूनच होणार असं समर्थ म्हणतात. तुम्ही एवढं समजलं म्हणून एकदम तुमची प्रकृती फेकून दिली असं करू नाही शकत. ते म्हणतात ना की मी माझे शब्द टाकून दिले, फेकून दिले, असं कसे फेकून देता येतील? प्रकृतीला असं फेकून देता येत नाही एकदम. ज्या प्रकृतीतून आले ती कशी फेकणार? शब्द फेकून देता येत नाहीत कारण ते प्रकृतीतून आलेले आहे. तुमची कोणतीच कृती तुम्हाला फेकून देता येत नाही, ती प्रकृतीतून आलेली आहे. म्हणून तुम्हाला प्रकृती सारखं चालावं बोलावं जरी लागलं तरी देखील अंतर्यामी शाश्वताच्या बोधावर येणं शक्य आहे. प्रकृती सारीखे चालावे परी अंतरी शाश्वत ओळखावे, सत्य होऊनी वर्तावे लोकांनाहीसे. आणि सत्य स्वरूप जो परमात्मा त्याच्याशी एकरूपता साधून राहावं असं समर्थ म्हणतात. मुख्य देव म्हणजे शाश्वत देव, मुख्य देव म्हणजे निर्गुण निराकार सर्व सृष्टी पंचभूत यांच्याही पलीकडचा, ज्याला अंत नाही असा, ज्याला नाश नाही असा, त्या देवाला जाणणं, त्या देवाशी तदाकारता साधणं हे साधकाचं कर्तव्य. हाच विषय मुख्य देव दासबोधामध्ये आलेला. आपण अजून पुढच्या वेळेला देखील बघूया. हरिओम तत्स. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा कृथक् कस्य सिद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 हरि. स्वामी जी नारायण प्रभु. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.